अध्याय 21 त्या पासे गालील तोवा पाय ईसु चेल्हाल पासो देखायो तोवे हेको जायका शिमोन पेत्र दिदुम आखे तो थोमो गालीला मान्यो काना गायो नाथनेल जोबदी पोहा एन त्या चेल्हा माने बिहरा बेन जा एको योगठा टोळवाला आता शिमोन पेत्र त्या लाख्या आय मासे मारा जाहो त्याहाय त्या लाख्या आ माबी तो आरे येझे तोवे त्या निंगी उड्या माबोहीन गोया पेन त्या राती त्याहाय काय माया नाय पासे उजावा होताय ना तोवे इसू तोवावा काठावा उभा तो पेन तो इसू हे ई चेल्हाय ओळख्या नाय तोवे इसू चेल्हा लाख्या पोहाय तुम्हा पाय काय खा है का त्याहाय त्याल जवाब देनो काहीच नाय ते त्या लाख्या उड्या उजवे काने जाळा टाका तोवे तुम्हा सापडी तोवे त्याहाय ती टाक्या तोवे मासा टोवे कोय जावा ओला बो आया का ते त्याहाल वोडता येणार नाय यावोने ज्या चेलाव इसू मोया आती ते पेत्रा लाख्या ओ ते मालक है मालक है ई वनाय शिमोन पेत्र त्या जोगो कोमराल चोंडाय लेदो कहा का तो उगडो आतो एन पायामा कुदी पोडीन जेप तो तेका निगोयो बिहिरा चेला मासा जावा ओढता ओढता उड्या माने येना कहा का त्या काठा पाने दूर ना आता ते अंदाजे बेन हो आत दूर आता पासे त्या काठाव उत्या तोवे इंगा वहा आखठा बावीन त्यावो टाकले मासे एन बाकी देखियो इसुई त्या लाख्या तुम्हाय आमीच दोला मासा माने काय लेया शिमोन पेत्र उड्याव चोडीन योक होव एन 53 मोठा मासाको बोआला जावा काठाव वोडी आया एन मासे ओले आते तेबी जाळा फाट्या नाय इसुई त्या लाख्या या नारी कोता तोवे तो मालक है एहको त्याल हुमजाया या हाटी तुकू है एहको ई त्याल होदा चेल्हा माने कदाली मत जाई नाय इसू येन बाखे एन मासे भी त्याल वाटे इसू मोला माने जीवतो जाये तोवे त्या चेल्हाल देखायो ई त्या तिसरी वेळ आते त्या नारी जाये तोवे इसू सिमोन पेत्रा लाख्या योहाना पोहा सिमोना या बाधा कोता तू माव डिगी मोया कोथो का ते त्या लाख्या हा मालका आय तुवय मोया कोहो ई तूल मालूम है ते त्या लाख्या मा मेंढा पाठडहाल चा पासे बिहरे दा ते त्या लाख्या योहाना पोहा शिमोना तू माव मोया कोथो का ते त्या लाख्या हा मालका आय तुव मोया कोहो ई तूल मालूम है ते त्या लाख्या मा मेंढाल पाळ तिसरे वेळे ते त्या लाख्या योहाना पोहा शिमोना तू माव मोया कोथो का मावो मोया कोथो का एको तिसरे दा आख्या या हट्टी पेत्रे दुखी होईन त्या लागतो लाग्यो मालका तुल बादा मालूम है आय तुवय मोया कोहो ई तुये ओळखला है इसू त्या लाख्या मा मेंढाल चा आय तुल नोकी आखू का तू जुवान आतो तोवे स्वतः कोंबर बांधीन तो मोरजे पोरमाने जावा तो पेन तू डोहो है तोवे आथ लांबो को है एन बिहिरा माहो तो कोंबर बांधीन तो मोरजी नाय ते ठिकाने तू ले जाय तो कोहे जाती मोते को मोईन देवा मानपान कोणार आतो ई इसुई आगलास त्या लाख्या एन एहको बोल्यो तोवे ते त्या लाख्या मा पहला ये पासे पेत्र वळ्यो एन ज्या चेलावो इसू मोया आती एन जो खाना खा वेळे त्याल टेकीन बोटलो आतो तोवे पहला लोवीन मालेक तुल दोय देणार तो कु हे एहको आखलाता त्याल ते पहला चालता देख्या त्याल देखीन पेत्रे इसू लाख्या मालका या केहकोय इसू त्या लाख्या आय याव ताओ हो दू ये जीववा ओहडी मा मोरजी ओरिते तुल काय पोढ्या तू मा पहला ये यावोने तो चेलो मोणारो नाय एहको बातमी बहामा फैलाई तरी ओ मोणारो नाय एहको इसू आखला नाय आता ते आय याव ताओ जीववा ओहडी मा मोरजी रोहिते त्या तुल काय एहको आख्या जो ये गोठे बदल पुराव देहे एन जे यो गोठी लिख्यो तोज आय योहान है एन मा पुराव खोरो है ई आ मा बाधाल मालूम है ईसु कोले भिरे भी खूब कामे हेते ते बादे योक योक लिखे तर लिख लियो चोपड़े थोवा दुनिया मा जागो पूर्णारो नाय एको मान लागे।